द्विनाम नामकरण पद्धती अर्थात बायनोमियल नॉमेनक्लेचर सिस्टम। सर्व सजीवांची शास्त्रीय नावे दर्शवण्यासाठी दोन नावांच्या जोडीचा वापर करतात। या पद्धतीला द्विनाम नामकरण पद्धती म्हणतात। सजीवांची नावे सर्वसाधारणपणे लॅटिन भाषेतून घेतली आहेत। छापताना ती तिरक्या अक्षरात म्हणजेच इटॅलिक फॉन्टमध्ये छापतात, तसेच हाताने लिहिताना ती ठळक अक्षरात लिहून अधोरेखित करतात। सजीवांच्या शास्त्रीय नावातील पहिल्या शब्दाला प्रजातीचे नाम व दुसऱ्याला जातीचे नाम म्हणतात। प्रजाती नामाचे पहिले अक्षर इंग्रजी लिपीतील मोठे अक्षर असते, तर जाती नामातील पहिले अक्षर लहान इंग्रजी लिपीतील असते। उदाहरणार्थ मनुष्य प्राण्याचे शास्त्रीय नाव होमो सेपियन्स असून त्याचे स्पेलिंग HOMO होमो SAPIENS म्हणजे सेपियन्स असे लिहितात। त्यातील होमो मधील H हे अक्षर इंग्रजी लिपीतील मोठे अक्षर असते, तसेच सेपियन्स मधील S हे अक्षर इंग्रजी लिपीतील लहान अक्षर असते। स्थानिक परिचित नावांऐवजी शास्त्रीय नावे अवघड असली तरी ती वापरणे गरजेचे असते। जसे जास्वंद हे नाव मराठी भाषेपुरतेच मर्यादित आहे, गुजराती भाषेत त्याला जसुंद, कन्नड भाषेत दसवला आणि हिंदी भाषेत जासूम म्हणतात। इंग्रजी, फ्रेंच, जर्मन इत्यादी परदेशी भाषातही जास्वंदाला वेगवेगळी नावे आहेत, त्यामुळे स्थानिक नाव जगभर उपयुक्त ठरत नाही। मात्र काही कारणांमुळे स्थानिक नावाला मर्यादा पाडतात, जसे केवळ गुणधर्म सारखे असल्याने अनेक सजीवांना एक स्थानिक नाव दिलेले असते। उदाहरणार्थ शंखपुष्पी हे नाव 5 भिन्न वनस्पतींना दिलेले आढळून आलेले आहे। इंग्रजीत पॅन्झी या स्थानिक नावाच्या किमान 50 वनस्पती आढळून येतात। 2 वनस्पतींना ब्राह्मी हे एकच स्थानिक नाव दिलेले आढळते, मात्र खऱ्या ब्राह्मीसाठी हायड्रोकॉटिल एसियाटिकम हे शास्त्रीय नाव जगभर वापरले जाते। स्थानिक नावे एकाच भाषेसाठी किंवा एकाच प्रदेशासाठी मर्यादित असतात। महाराष्ट्रातील स्थानिक नाव तमिळनाडूत वा केरळमध्ये माहीत असेलच असे नसते। तसेच भारतीय भाषेतील स्थानिक नाव फ्रेंच किंवा रशियन भाषिकांना देखील माहीत असेल असे नसते। स्थानिक नावावर कोणताही सरकारी किंवा बिनसरकारी संस्थेचा अंकुश नसतो, त्यामुळे ही नावे तारतम्याशिवाय व अयोग्य संदर्भात देखील वापरली जातात। अशा प्रकारे स्थानिक नावांमुळे सामान्य माणसाच्या व वैज्ञानिकांच्या मनातही संदेह निर्माण होतो। हा गोंधळ टाळण्यासाठी शास्त्रीय नावांची सुरुवात झाली आणि एका सजीवाला जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात एकच नाव असावे हा प्रस्ताव पुढे आला। त्यासाठी तेव्हा युरोपातील लॅटिन भाषा निवडण्यात आली। शास्त्रीय नावांमध्ये एकसूत्रीपणा यावा म्हणून आंतरराष्ट्रीय नामावली संहिता करण्यासाठी नियमावली तयार केली गेली। प्रत्येक गटासाठी म्हणजे वनस्पतींसाठी किंवा प्राण्यांसाठी अथवा जीवाणूंसाठी वेगवेगळ्या नामावली संहिता अंमलात आल्या। स्वीडिश निसर्ग वैज्ञानिक कार्ल लिनियस याने द्विनाम नामकरण पद्धती आपल्या स्पीसीज प्लांटॅरम या पुस्तकात वनस्पतींसाठी वापरली आणि ती नंतर सर्वमान्य झाली। जातीमध्ये उपजाती असल्यास शास्त्रीय नावात तिसरे उपजातीचे नाव अंतर्भूत करतात। उदाहरणार्थ भारतातील वाघ ही वाघांची एक उपजाती असून तिचे शास्त्रीय नाव पॅन्थेरा टायग्रीस टायग्रीस असे लिहितात। भारतात आढळणाऱ्या गाढवांच्या उपजातीला इक्वस हेमिओनस ओनेजर असे शास्त्रीय नाव आहे। नामकरण पद्धतीमध्ये सुसूत्रीकरण करण्यासाठी नियमांची जरुरी भासू लागल्यामुळे 19व्या शतकात आंतरराष्ट्रीय समित्यांची स्थापना झाली। या समित्यांनी प्राण्यांचे नामकरण ICZN, जीवाणूंचे नामकरण ICNB, शैवाल, कवक आणि वनस्पतींचे नामकरण ICN, विषाणूंचे नामकरण ICTV इत्यादींच्या संहिता तयार केल्या आहेत। शास्त्रीय नाव देताना आंतरराष्ट्रीय नामावली संहितेमधील नियम वापरतात। नाव ठरविताना बऱ्याच वेळा सजीवाचे गुणधर्म, उपयोग, मूळ ठिकाण किंवा मूळ भाषेतील स्थानिक नाव विचारात घेतात. बऱ्याच वेळा वैज्ञानिकाच्या नावाचा अंतर्भाव शास्त्रीय नावात करतात. उदाहरणार्थ बव्हिनिया एक्युमिनाटा म्हणजे सफेद कचनार आणि बव्हिनिया रेसिमोजा म्हणजे आपटा या वनस्पतींच्या नावातील प्रजातीचे नाव झा बहिन आणि गास्पार बहिन या वनस्पती शास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ दिले गेले आहे. एक्युमिनाटा हे जातीचे नाव वनस्पतीच्या टोकदार पानांच्या आकारावरून आले आहे. व्हिक्टोरिया लिली ह्या वनस्पतीच्या व्हिक्टोरिया अमेरिकाना या शास्त्रीय नावातील प्रजातीचे नाव राणी व्हिक्टोरिया यांच्या स्मरणार्थ तर जातीचे नाव त्या वनस्पतीचा मूळ देश अमेरिका दाखवतो. शास्त्रीय नावात येणाऱ्या अल्बा म्हणजे सफेद, पेंटाफिला म्हणजे पाच पर्णिकायुक्त, इंडिका म्हणजे भारतातील किंवा भारतीय उपखंडातील, अँटी डिसेंटिरिका म्हणजे अमांशरोधक, अशा संज्ञा सदर वनस्पतींची वैशिष्ट्ये दर्शवणारी असतात. अशा रीतीने क्लिष्ट वा अवघड वाटणाऱ्या शास्त्रीय नावाचा अर्थ वा व्युत्पत्ती समजून घेतल्यास ती सुलभ व अन्वर्थक असल्याचे लक्षात येते. ही नोंद अ ना ठाकूर यांनी लिहिली आहे.